योयल अध्याय एक. पथुएलाचा मुलगा योयल याच्याकडे परमेश्वराचे वचन आले ते हे, अहो वडिलांनो हे ऐका, आणि देशात राहणाऱ्या तुम्ही सर्वांनी कान द्या. तुमच्या पूर्वजांच्या दिवसात किंवा तुमच्या दिवसात पूर्वी कधी असे हे घडले काय? याविषयी आपल्या मुलाबाळांना सांगा, आणि तुमच्या मुलांनी आपल्या मुलाबाळांना सांगावे, व त्यांच्या मुलांनी आपल्या पुढच्या पिढीस सांगावे. कुरतटणाऱ्या टोळापासून जे राहिले ते झुंडीने येणाऱ्या टोळांनी खाल्ले, झुंडीने येणाऱ्या टोळापासून जे राहिले ते चाटून खाणाऱ्या टोळांनी खाल्ले, आणि चाटून खाणाऱ्या टोळापासून जे राहिले ते आधाशी टोळांनी खाल्ले. दारू पिणाऱ्यांनो तुम्ही जागे व्हा व रडा. तुम्ही सर्व दारू पिणाऱ्यांनो आक्रोश करा, कारण गोड दारू तुमच्यापासून काढून घेतली आहे. कारण एक राष्ट्र माझ्या देशावर आले आहे, ते बळकट व अगणित आहेत. त्यांचे दात सिंहाचे आहेत आणि त्यांना सिंहिणीचे दात आहेत. त्यांनी माझा द्राक्षमळा घाबरून सोडण्याची जागा केली आहे, आणि माझ्या अंजिराचे झाड सोलून उघडे केले आहे. त्यांनी साल सोलून दूर फेकले आहे, फांद्या उघड्या करून पांढऱ्या केल्या आहेत. जशी कुमारी गोंताट नेसून आपल्या तरुणपणाच्या पतीकरता शोक करते, तसा शोक करा. परमेश्वराच्या मंदिरातून अन्नार्पणे व पेयार्पणे नाहीसे झाले आहेत. परमेश्वराची सेवा करणारे याजक शोक करत आहेत. शेतांचा नाश झाला आहे आणि भूमी रडते, कारण धान्याचा नाश झाला आहे. नवा द्राक्षरस सुकून गेला आहे आणि तेल नासले आहे. तुम्ही शेतकऱ्यांनो गहू व जवाबद्दल लज्जित व्हा, आणि द्राक्षमळे वाल्यांनो गहू व जवसासाठी आक्रोश करा, कारण शेतातील पीक नष्ट झाले आहे. द्राक्षविली शुष्क झाले आहेत आणि अंजिराचे झाड सुकून गेले आहे. डाळिंबाचे झाड, खजुराचे झाड आणि सफरचंदाचे झाड अशी शेतातील सर्व झाडेसुद्धा शुष्क झाली आहेत. मानवजातीच्या वंशातून आनंद नष्ट झाला आहे. याचकांनो गोंताट घाला आणि शोक करा. वेदीची सेवा करणाऱ्यांनो आक्रोश करा. माझ्या परमेश्वराच्या सेवकांनो या, तुम्ही पूर्ण रात्र गोंताट घालून राहा, कारण तुमच्या देवाच्या मंदिरात यापुढे अन्नार्पणे व प्यारपणे अडकवून ठेवलेले आहेत. पवित्र उपास नेमा आणि पवित्र सभेसाठी लोकास एकत्र बोलवा. तुमचा देव परमेश्वर याच्या मंदिरात वडिलास व देशात राहणाऱ्या लोकास एकत्र गोळा करा आणि परमेश्वरास आरोळी मारा. त्या भयानक दिवसाकरता हाय हाय, कारण परमेश्वराचा दिवस जवळ आला आहे. सर्वसमर्थ देवापासून जसा नाश तसा तो येईल. आमच्या डोळ्या देखत आमचे अन्न काढून घेतले आणि देवाच्या मंदिरातील आनंद व उल्हास नष्ट झाले नाहीत काय? बियाणे त्यांच्या ढेकळाखाली कुजून गेले आहे. धान्याचे कोठारे ओसाड झाले आहेत. कोट्या खाली पडल्या गेल्या आहेत, कारण धान्य सुकून गेले आहे. प्राणी कसे कणत आहेत. गुरांचे कळप घाबरले आहेत, त्यांना खाण्यास कुरणे नाहीत. मेंढ्यांचे कळप सुद्धा पिडले आहेत. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो, कारण अग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत आणि शेतातील सर्व झाडे ज्वालांनी भस्म केली आहेत. रानातील वनपशूंना सुद्धा तुझी उत्कंठा लागली आहे, कारण पाण्याची ओहळ कोरडे झाली आहेत आणि अग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत. योयल अध्याय दोन. सुयनात करणा फुंका आणि माझ्या पवित्र पर्वतावरून मोठ्याने गजर करा. या देशात राहणाऱ्यांचा भीतीने थरकाप उडून द्या, कारण परमेश्वराचा दिवस येत आहे. खरोखर तो जवळ आहे. तो काळोखाचा आणि अंधाराचा, प्रकाशाचा, तो ढगाळ व दाट अंधकाराचा दिवस आहे. तो पर्वतावर पसरलेल्या पहाटेसारखा, त्याचे प्रचंड व शक्तिशाली सैन्य जवळ येत आहे. त्यांच्यासारखे सैन्य कधी झाले नाही आणि त्यानंतरही अनेक पिढ्या पुन्हा कधीच होणार नाही. त्यांच्यासमोर अग्नी प्रत्येक वस्तू नाश करत आहे आणि त्याच्यामागून ज्वाला जाळीत चालली आहे. त्यांच्या समोरची भूमी एदेनच्या बागेसारखी आहे, पण त्यांच्यामागे निर्जल वाळवंट आहे. खरोखर त्यांच्या तावडीतून काहीही सुटणार नाही. सैन्यांचे स्वरूप घोड्याप्रमाणे आहे आणि घोड्यास्वराप्रमाणे ते धावतात. त्यांच्या उड्या मारण्याचा आवाज पर्वतावरून जाणाऱ्या रथासारखा, धसकट जाणाऱ्या अग्नीसारखा, युद्धासाठी सज्ज झालेल्या बलवानासारखा आहे. त्यांच्यापुढे लोक व्यथित होतात आणि त्यांचे चेहरे पांढरे फटक पडतात. ते वीरासारखे धावतात, ते सैनिकासारखे तटावर चढतात. ते प्रत्येक आपल्या मार्गात चालत जातात आणि आपली रांग तोडत नाहीत. ते एकमेकांना रेटीत नाहीत. प्रत्येकजण आपल्या वाटेने जातात. ते संरक्षणातून जातात आणि ते रेषेबाहेर जात नाहीत. ते नगरातून धावत फिरतात, ते तटावर धावतात, ते चढून घरात शिरतात. चोराप्रमाणे ते खिडक्यातून आत जातात. त्यांच्यापुढे पृथ्वी कापते, आकाश थरथरते, सूर्य आणि चंद्र काळे पडतात आणि तारे तळपण्याचे थांबतात. परमेश्वर आपल्या सैन्यापुढे आपला आवाज उंचवतो. त्याचे योद्धे खूप असंख्य आहेत, कारण जो कोणी त्याची आज्ञा अंमलात आणतो तो बलशाली आहे. कारण परमेश्वराचा दिवस हा मोठा आणि फार भयंकर आहे, त्यामध्ये कोण टिकू शकेल. तरी आताही परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या सर्व मनापासून माझ्याकडे परत या, रडा, शोक करा आणि उपवास करा, आणि तुम्ही आपले कपडेच फाडू नका तर आपले हृदय फाडा, आणि परमेश्वर तुमचा देव याकडे वळा, कारण तो कृपाळू व दयाळू आहे. तो रागवण्यास मंद आणि विपुल प्रेम करणारा आहे, आणि त्यांनी लादलेल्या शिक्षेपासून तो मागे फिरेल. परमेश्वर तुमचा देव याला कळवळा येऊन आणि कदाचित तो मागे वळेल आणि त्याच्या मागून आपल्यासाठी आशीर्वादही ठेवून जाईल की काय कोण जाणे. त्यास अन्नार्पणे व पेयार्पणे ही देता येतील. सियोनेत कर्णाफुंका, एक पवित्र उपास नेमा आणि पवित्र मंडळीला बोलवा. लोकास एकत्र जमवा, मंडळीला पवित्र करा, वडिलांना एकत्र करा, मुलांना आणि अंगावर दूध पिणाऱ्या अर्भकांना एकत्र जमवा. वर आपल्या खोलीतून आणि वधू आपल्या मंडपातून बाहेर येऊ. याचकांना, परमेश्वराच्या सेवकांना, द्वार मंडप व वेदी यांच्यामध्ये रडू द्या. त्यांनी म्हणावे, परमेश्वर आपल्या लोकांवर दया कर आणि आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस. म्हणून राष्ट्रांनी त्यांच्यावर अधिकार करावा. राष्ट्रांनी आपसात असे का म्हणावे, त्यांचा देव कोठे आहे. मग तेव्हा परमेश्वरांनी देशासाठी ईर्ष्या धरली आणि त्यांनी आपल्या लोकांवर दया केली. परमेश्वरांनी आपल्या लोकास उत्तर देऊन म्हटले, पहा, मी तुमच्याकडे धान्य, नवा द्राक्षरस आणि तेल पाठवीन. तुम्ही त्यांनी तृप्त व्हाल आणि यापुढे राष्ट्रात तुमची निंदा मी होऊ देणार नाही. मी उत्तरेकडून हल्ला करणाऱ्यांना तुम्हापासून दूर करीन आणि मी त्यांना वृक्ष आणि ओसाड देशात घालवून देईन. त्यांची आघाडी पूर्व समुद्रात आणि त्यांची पिछाडी पश्चिम समुद्रात जाईल. त्यांचा दुर्गंध चढेल आणि तेथे वाईट दुर्गंधी पसरेल. मी महान गोष्टी करीन. हे भूमी, घाबरू नकोस, आनंद कर आणि उल्लासित हो, कारण परमेश्वराने महान गोष्टी केल्या आहेत. रानातल्या प्राण्यांनो, घाबरू नका, कारण रानातील कुरणात हिरवळ उगवेल, झाडे त्यांचे फळे देतील आणि अंजिराची झाडे व द्राक्षवेली आपले पूर्ण पीक देतील. म्हणून हे सियनवासियांनो, आनंदित व्हा आणि परमेश्वर तुमच्या देवामध्ये उल्लासित व्हा, कारण तुम्हास हितकर होईल इतका अगोटीचा पाऊस तो देतो. तो पहिली पर्जन्यवृष्टी योग्य प्रमाणाने देतो, अगुटीचा व वळवाचा पाऊस पाडतो. खळी गव्हाने भरून जातील आणि पिंपे द्राक्षरसाने व जैतुनाच्या तेलाने भरून वाहतील. मी माझे सैन्य तुमच्याविरुद्ध पाठवले. तुमचे जे काही होते ते नागतोडे, टोळ, कसरूड व घुले यांनी खाल्ले. मी तुमच्या संकटाच्या वर्षाची भरपाई करीन. मग तुम्हास भरपूर खायला मिळेल आणि तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाची स्तुती कराल. त्याने तुमच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत. माझ्या लोकास पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही. मी इस्रायलाच्या बाजूने आहे हे तुम्हास समजेल आणि मी परमेश्वर म्हणजे तुमचा देव आहे आणि दुसरा कोणीच नाही. माझ्या लोकास पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही. यानंतर मी माझा आत्मा सर्व देहावर ओतीन आणि तुमची मुले आणि तुमच्या मुली भविष्य सांगतील. तुमच्यातील वृद्धांना स्वप्न पडतील, तुमच्यातील तरुणांना दृष्टांत होतील आणि त्या दिवसात मी माझा आत्मा दासांवर व स्त्री दासीवर सुद्धा ओतीन. मी आकाशात आणि पृथ्वीवर आश्चर्यकारक चिन्हे आणि तेथे रक्त, अग्नी, दाढ धुराचे खांब दाखवीन. परमेश्वराचा महान आणि भयंकर दिवस उगण्यापूर्वी सूर्य बदलून अंधकारमय आणि चंद्र रक्तमय असा होईल. जसे परमेश्वराने म्हटले, जो कोणी परमेश्वराच्या नावाने हाक मारील तो प्रत्येक जण वाचेल. जे कोणी बचावतील ते सियोन पर्वतावर व येरुशलेमत राहतील आणि ज्यांना परमेश्वर बोलवतो ते बाकी वाचलेल्यात राहतील. योयल अध्याय 3. पहा, त्या दिवसामध्ये आणि त्यावेळी जेव्हा मी यहुदाचे व येरुशलेमचे बंदीवान परत आणीन, मी सर्व राष्ट्रांना गोळा करून खाली यहोशाफाटाच्या दरीत आणीन. कारण माझ्या लोकांकरता आणि माझे वतन इस्रायल, ज्यांना त्यांनी इतर राष्ट्रात पांगविले आणि त्या राष्ट्रांनी माझा देश वाटून घेतला, तेथे मी त्यांचा न्याय निवडा करीन. त्यांनी माझ्या लोकांकरता चिठ्ठ्या टाकल्या, त्यांनी मुलगा देऊन वेश्या घेतली आणि मदासाठी म्हणून मुलगी विकली. सोर, सिदोन व पलिष्टेच्या सर्व प्रांतांनो, आता तुम्ही माझ्यावर का रागवता? तुम्ही माझी परतफेड कराल का? जरी तुम्ही माझी परतफेड केली तरी मी त्वरेने तुमचा सूड तुमच्याच मस्तकावर फिरवीन. तुम्ही माझे चांदी आणि सोने घेतले आहे आणि तुम्ही माझा अमूल्य खजिना आपल्या मंदिरात नेले आहे. तुम्ही यहुदाच्या व यरुश्लेमच्या लोकांस त्यांच्या देशातून सीमेपासून दूर न्यावे म्हणून यावान लोकांस विकले. पहा, तुम्ही त्यांना ज्या जागी विकले त्यातून मी त्यांना सोडून आणीन आणि तुमच्या मस्तकावर त्यांचे प्रतिफळ फिरवीन. मी तुमच्या मुलांना आणि मुलींना यहुदी लोकांच्या हाती विकीन, मग ते त्यांना शबाच्या लोकांस दूरच्या राष्ट्रास विकतील, कारण परमेश्वर हे बोललं आहे. राष्ट्रांमध्ये ही घोषणा करा, युद्धाला सज्ज व्हा, बलवान मनुष्यांना उठवा, त्यांना जवळ येऊ द्या. सर्व लढवये मनुष्य पुढे येऊत, तुमचे फाळ मोडून त्याच्या तलवारी करा आणि कोयत्यापासून भाले करा. दुर्बळ म्हणो की मी बलवान आहे. तुमच्या जवळच्या सर्व राष्ट्रांनो त्वरा करा व या, तुम्ही स्वतः एकत्र या. हे परमेश्वरा, तुझे बलवान योद्धे उतरून येतील असे कर. राष्ट्रे स्वतःच उठून जागी होत आणि यहोशाफाटाच्या दरीत येऊत. तेथे मी सभोवतालाच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करायला बसेन. विळा आणा, कारण पीक तयार झाले आहे. म्हणून तुम्ही विळा घाला, या द्राक्ष तुडवा, कारण त्यांचे द्राक्षकुंड भरून गेले आहे. पिंप भरून वाहत आहेत, कारण त्यांची दुष्टाई मोठी आहे. तेथे गलबला आहे, न्यायाच्या दरीत गलबला आहे, कारण न्यायाच्या दरीत परमेश्वराचा दिवस जवळ आला आहे. चंद्र आणि सूर्य काळवंडतील, तारे त्यांचा प्रकाश देण्याचे थांबतील. परमेश्वर देव सिय्योनेतून गर्जना करील आणि आपला आवाज यरुश्लेमेतून उंचावील. आकाश व पृथ्वी कापतील, पण परमेश्वर आपल्या लोकास सुरक्षित स्थान आणि इस्रायलच्या लोकास तो दुर्ग होईल. मग तुम्हास कळेल की मीच तुमचा देव परमेश्वर आहे. माझ्या पवित्र पर्वतावर म्हणजे सिय्योनात मी राहतो, तेव्हा यरुश्लेम पवित्र होईल आणि त्या नगरीतून पुन्हा कधीही परके येणार जाणार नाहीत. त्या दिवशी असे होईल की पर्वतावरून गोड द्राक्षरस पाझरेल, टेकड्यांवरून दूध वाहील, यहुदाच्या सर्व कोरड्या पडलेल्या ओढ्यामधून पाणी वाहील आणि परमेश्वराच्या मंदिरातून कारांजे उडतील आणि शिट्टीमाच्या दरीला पाणी पुरवतील. मिस्राची नासाडी होऊन तो उजाड होईल, कारण त्यांनी यहुदी लोकांवर जुलूम केला. अदोम ओसाड रान होईल, कारण त्यांनी त्यांच्या देशातील निष्पाप लोकांचे रक्त पाडले. परंतु यहुदा सर्वकाळ वसेल आणि यरुश्लेम पिढ्यांपिढ्या राहील. मी त्यांच्या रक्ताचा सूड अजून घेतला नाही, तो सूड मी घेईन, कारण परमेश्वर सिय्योनात वस्ती करतो.